Übung 1. Sie hören nun Vokabeln auf Hindi. Bitte übersetzen Sie diese auf Deutsch.
मुझे समझ नहीं आया।
Ich verstehe nicht.
मैं हिंदी नहीं बोलता।
Ich spreche kein Hindi.
क्या आप जर्मन बोलते हैं?
Sprechen Sie Deutsch?
क्या आप अंग्रेजी बोलते हैं?
Sprechen Sie Englisch?
क्या आप वो फिर से बोल सकते हैं?
Bitte wiederholen Sie.
कृपया धीरे बोलें.
Bitte sprechen Sie langsam.
Übung 2. Hören Sie jetzt ein Wort oder eine Redewendung auf Deutsch und übersetzen Sie diese auf Hindi.
Ich verstehe nicht.
Mujhe samajh nahi aaya.
Ich spreche kein Hindi.
Main Hindi nahi bolta.
Sprechen Sie Deutsch?
क्या आप जर्मन बोलते हैं?
Sprechen Sie Englisch?
क्या आप अंग्रेजी बोलते हैं?
Bitte wiederholen Sie.
क्या आप वो फिर से बोल सकते हैं?
Bitte sprechen Sie langsam.
कृपया धीरे बोलें.